ह्या पुढचं गीत आहे लाँग आयलंडचा सुभेदार या लोकप्रिय नाटकातलं. नाटकाचे नायक यशवंतराव सुभेदार व्हेकेशनसाठी म्हणून त्यांच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या आलिशान बंगल्यावर राहायला गेले आहेत. अशाच एका दुपारी बायकोची नजर चुकवून ते तिथल्या टॉपलेस बीचवर फिरायला जातात आणि तिथलं वाळूवर पसरलेलं सौंदर्य पाहून त्यांच्या तोंडून त्या उत्स्फूर्त ओळी बाहेर पडतात.
साध घाली मज चेहरे गौर बालिकांचे, साध घाली मज चेहरे गौर बालिकांचे. नाही आज उरले मला, नाही आज उरले मला भयते बायकोचे. साध घाली मज चेहरे गौर बालिकांचे, साध घाली मज चेहरे. दृष्टी कुठे नाही ठरत, दृष्टी कुठे नाही ठरत कंपांगीये. दृष्टी कुठे नाही ठरत कंपांगीये. जळत जाई हृदय असे, जळत जाई हृदय असे शरीर कढत होई. चिंता मज डोळ्यांची, चिंता मज डोळ्यांची जागी ते राहत नाही. साध घाली मज चेहरे गौर बालिकांचे, साध घाली मज चेहरे. मज पाप्या देती त्या कल्पना सुखावी, कल्पना सुखावी. मज पाप्या देती त्या कल्पना सुखावी, कल्पना सुखावी. मलय शरीर सेक्सी नजर, मलय शरीर सेक्सी नजर मन करी विखारी. किती सो सुत्रास असा, किती सो सुत्रास असा कळत नाही काही. साध घाली मज चेहरे गौर बालिकांचे, साध घाली मज चेहरे गौर बालिकांचे. नाही आज उरले मला, नाही आज उरले मला भयते बायकोचे. साध घाली मज चेहरे गौर बालिकांचे, साध घाली मज चेहरे गौर बालिकांचे.